कान्हूर मेसाई कारेगाव पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील चौकात रविवारी 2 तारखेला सकाळी 11 वाजता उज्जैन यात्रेला जाण्यासाठी बस येतील, तरी यात्रेकरूंनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. बस वेळेत निघतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आयोजक सौ स्वातीताई दत्ता शेठ पाचुंदकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य. आणि हो, उज्जैनला थंडी असल्यामुळे गरम वस्त्र म्हणजेच स्वेटर किंवा शॉल सोबत घेऊन यावे.